चीनी मंडी डॉट कॉम पॉडकास्ट।
मुसळधार पावसाच्या अंदाजामुळे थांबली मुंबई, कॉलेज आणि शाळा आज बंद राहणार। हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबईत येत्या 48 तासात मुसळधार पाऊस पडणार आहे, यामुळे आज सर्व शाळा आणि महाविद्यालयं बंद राहणार आहेत। एका अधिकाऱ्यानं सांगितलं की हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे। मुंबई आणि शेजारच्या रायगडमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे। महाराष्ट्राचे शालेय शिक्षण, क्रीडा आणि युवा कल्याण मंत्री आशिष शेलार यांनी ट्विट केलं आहे की मुंबई, ठाणे आणि कोकण क्षेत्रात मुसळधार पावसाच्या अंदाजामुळं सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्याची घोषणा केली आहे। मुंबईच्या हवामान खात्याचे डिप्टी डायरेक्टर जनरल के एस होसालीकर म्हणाले, मुंबई उपनगरात बुधवारी रात्री मुसळधार पाऊस झाला होता। वर्सोवामध्ये 3 तासात 50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मुंबईशिवाय पालघर आणि ठाण्यामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे। या पावसामुळे विमानसेवेला अडचणी येत आहेत, ट्रॅफिक जाम झालं आहे आणि घरात पाणी घुसलं आहे। जवळपास प्रत्येक पावसाळ्यात मुंबईत मुसळधार पाऊस पडतो।